आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभियता निशाचर चमु, रामाय तस्मै नमः. रामा नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे भोर, राम मामुद्धरम्. आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गीताने आपण करीत आहोत. प्रभाताई लपालीकर गीत सादर करतील.
हॅलो हॅलो. आज मी गीत रामायणातलं सीतेला म्हणजे वनवासामध्ये जे सुवर्ण मृग पाहते सीता, आणि त्याच्यावरती मोहित होते आणि ती रामाला म्हणते की मला तो सुवर्ण मृग आणून द्या, या प्रसंगावरचं गीत सादर करते आहे. माझ्याबरोबर हार्मोनियमवरती सौभाग्यवती मेघनाताई फडके आहेत आणि तबल्यावरती अनिरुद्ध पटवर्धन मला साथ करणार आहे.
तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा.
तो दिसे सुवर्णी बघाते
क्षण मी त्यागनु त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणु किती किती मृगाते लक्षण मी त्यागनु त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणु मज साठी मोडिले आपण शंकर धनु मज साठी मोडिले आपण शंकर धनु जातरा त्वरावा पृष्टी बांधिते भाता मज आणून द्या तो हरिण अयो
प्रभू रामचरणी वंदन करू. मावशींच्या स्मृतीला अभिवादन करून आपण पुढच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. धर्मपालनासाठी आजच्या युगात रामायण या 7 दिवसीय प्रवचन मालेतील पहिले पुष्पकाल आपणासमोर निविदता त्यांनी उलगडून दाखवले. भारताचे विस्तृत स्वरूप व कार्य आपल्या ओघवती वाणीतून स्पष्ट करून सांगितले. भारताची विशेषता ही तिच्या संघटनात्मक कार्यात आहे व एकात्म जीवन दर्शन हा भारतभूमीचा प्राण आहे. सूक्ष्मातून निर्माण झालेली चेतना व तिचा विकास कसा होत जातो याचे अभ्यासपूर्ण विवेचन काल आपण सर्वांनी श्रवण केले. आज निविदताई त्यांचे प्रवचनाचे दुसरे पुष्प गुंफतील अशी मी त्यांना विनंती करते.
Thank you.
देवनिर्मितं देशं ऋषिनिर्मितं राष्ट्रं आपल्या जन्मभूमीची भारतभूमीची भारतमातेची ही जी विशेषता आहे की ही जी भूमी आहे ही अत्यंत विशेष भूमी आहे. इथले पहाड असू दे, इथल्या नद्या असू दे, इथले लोक असू दे, इथल्या भाषा असू दे, इथल्या विविध चालीरीती, पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकच अशी विशेषता असू दे, असा हा अत्यंत सुंदर देश, असं हे अत्यंत सुंदर राष्ट्र, हा देश आहे, हा देवांनी निर्माण केला आहे, हा आपल्याला ईश्वर दत्त ईश्वर प्रदत्त मिळालेला आहे. पण हे जे राष्ट्र आहे म्हणजे जीवनाचा एक विशेष दृष्टिकोन ठेवून त्याप्रमाणे पारिवारिक व्यवस्था, समाज व्यवस्था, जीवनाचे उद्दिष्ट, अंतिम लक्ष, हे सर्व ज्यांनी आपल्या तपानी जाणून घेऊन ते आपल्या जीवनात कसं आणायचं हे सांगण्यासाठी सतत अथक प्रयत्न केले, त्या ऋषींनी निर्मिलेलं हे राष्ट्र आहे. म्हणून आपली संस्कृती सुद्धा ही ऋषी संस्कृती आहे, हे ऋषी निर्मित राष्ट्र आहे. वेदांमध्ये सुद्धा आपल्या भारताचा भारताबद्दल जे लिहिलंय त्याच्यामध्ये असं आहे की भद्रम इच्छंत ऋषयः स्वर्विदाः, म्हणजे स्व जाणणारे आत्मतत्व जाणणाऱ्या ऋषींनी तप केलं आणि दीक्षा घेतली आणि त्या तपातून ततो राष्ट्रम बलम ओजश्च जातम, त्या तपातून या राष्ट्राचा जन्म झाला, हे राष्ट्र बलवान झालं, हे राष्ट्र ओजस्वी तेजस्वी झालं, इतकं की आज सर्वांनी येऊन याच्याकडून धडे घ्यावे असं हे राष्ट्र निर्माण ऋषींनी केलं. काहीही अत्यंत उदात्त विचारावर आधारित एकदा निर्माण झालं की ते नेहमीसाठी राहणार असं कधीच नसतं. खरं म्हणजे अशासाठी तर जास्त प्रयत्न करावे लागतात की ते तसंच त्या स्थितीत राहिलं पाहिजे. कारण मनुष्याचा जो एक स्वार्थ आहे, एक भोगवादाकडे जाण्याची सहज प्रवृत्ती आहे, स्वतःचाच विचार करण्याची जी एक सहजता त्याच्या स्वभावात आहे, या सर्वामुळे परत परत हा आदर्श खाली ओढल्या जातो. आणि मग अशा वेळी असुर संस्कृती परत पसरायला लागते. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा परत ऋषी मुनी आपल्या तपानी प्रयत्न करून या राष्ट्राचं संवर्धन करायचा प्रयत्न करतात. त्यांनी असा केलाय, अनेकदा केलाय, आणि अनेकदा अशी आव्हानं सतत आपल्या राष्ट्रासमोर येणार आहे, आणि त्यातून काढायचा एकमेव मार्ग म्हणजे आपणही त्या ऋषींनी दाखवलेल्या सत्पथावर चालणे आहे. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात की ईच वन ऑफ अस वी हॅव टू बिकम द सेज द ऋषी. आज आपण हेच बघणार आहे की पूर्ण रामायणामध्ये ऋषी मुनींनी कशा प्रकारे असुर विनाशासाठी श्री रामचंद्रांच्या जन्मापासून रावण वधापर्यंत त्यांच्या पाठीमागे आपल्या तपश्चर्येची आपल्या प्रयासांची पूर्ण ताकद लावली, पूर्ण शक्ती लावली. हे फार आवश्यक आहे, कारण राष्ट्राचं जर संरक्षण करायचं असेल तर असे जर निस्वार्थी लोक नसतील तर हे राष्ट्र जगू शकणार नाही, कारण हे राष्ट्रच मुळे आध्यात्मिक आहे. या राष्ट्राची विशेषता एकात्म जीवन दर्शन आहे, आणि हे एकात्म जीवन दर्शन हे भाषण देऊन होणारं नाही आहे, हे भाषण देऊन समजणारं नाही आहे, कारण हे जीवन दर्शन आहे, त्याप्रमाणे जीवन जगावं लागेल. आणि म्हणून ऋषींनी अत्यंत सुंदर सतत रीतीने योगदान या राष्ट्रासाठी केलेलं आहे. एक उदाहरण बघायचं म्हणजे आपल्याला असं सांगितलं जातं की रामांनी आर्य संस्कृतीचा प्रसार केला, म्हणजे जो आधी फक्त उत्तर भारताशी सीमित होता तो हळूहळू त्यांनी दक्षिण भारतामध्ये लंकेपर्यंत नेला.
हे जेव्हापासून आर्यन इन्व्हेजन थिअरी आली, आर्यननी इथे आक्रमण केलं, त्याचंच हे एक पुढचं गृहित म्हणून आपल्याला सांगितलं गेलं, ते बरंचदा मानलंही जातं. हे पसरवणारा बिशप काल्डवेल, त्याच्या मनामध्ये काही योजना होती आणि त्यांनी सांगितलं की आर्यन तिकडनं आले, त्यांनी द्रविडियनांना खाली पाठवलं आणि ही ब्राह्मण संस्कृती हळूहळू हळू रामानी दक्षिणेमध्ये आणली. नाहीतर द्रविडांचा नेता जो आहे तो म्हणजे रावण. जेव्हा बिशप काल्डवेलनी हे सांगितलं 1901 मध्ये सगळे हसले, सगळ्यांनी बिशपची थट्टा उडवली, त्या बिशप काल्डवेलची. पण विषारी बीज तेव्हा जरी हसायला आलं, पण जर ते तेव्हाच समूळ उपटून काढले नाही तर हळूहळू कुठलंही बीज असो ते तग धरतं, ते विषवृक्ष येतो, त्याला विषांची विषारी फळं येतात आणि ती फोफावतात. तेच झालं 1960 साली डी के मुवमेंट, द्रविड कळगम मुवमेंट तमिळनाडूमध्ये सुरू झाली. अजूनही त्याच्यातनंच आलेले डीएमके एडीएमके वगैरे जे आहेत, जसा करुणानिधी आहे तो म्हणतो की आम्ही रावणाचे वंशज आहोत, आम्ही रामाला मानत नाही, आम्ही रावणाला मानतो. राम हा आमचा नाही, राम हा आर्यन आहे. तो वरून खाली आला आणि त्यांनी आर्यन संस्कृती इथे पसरवायचा प्रयत्न केला. आणि हे जेव्हा 1960 साली सुरू झालं तेव्हा माहिती आहे आपल्याला की तमिळनाडूमध्ये मंदिरं फोडल्या गेली, रामाच्या मूर्तीच्या गळ्यामध्ये चपलांचे हार घातल्या गेले. आजही म्हणजे मला वाटतं एक वर्षामध्ये केव्हा तरी करुणानिधीचं परत हे एक वाक्य होतं की आम्ही रावणाचे वंशज आहे, आमचा आदर्श रावण आहे. हे कारण आपण रामायण नीट जाणूनच घेतलं नाही, आपणही त्याच याला बळी पडत हो रामानी संस्कृतीचा प्रसार केला असं आपण सुद्धा म्हणतो, कारण आपण वाल्मिकी रामायण बघितलंच नाही. आणि त्यांचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राला आपण अजून त्याचं समर्थन केल्या जातं नकळत आपल्या इच्छेच्या विरुद्ध. आणि म्हणून आपल्या आजच्या पिढीला सुद्धा हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे की असं नाही की कुठेतरी आधी आर्यन होते आणि मग तिथून आर्यनायझेशन व्हायला लागलं म्हणजे सगळी भूमी हळूहळू आर्य व्हायला लागली असं अजिबात नाही. जर आपण रामायण वाचलं तर पूर्ण रामायणामध्ये धर्म याचा अर्थ हा पूर्ण रामायणात सगळीकडे एक आहे. मग तो वाली बोलत असो की सुग्रीव बोलत असो की मंदोदरी बोलत असो की विभीषण बोलत असो की रावण स्वतः बोलत असो की जटायू बोलत असो की संपाती बोलत असो, सगळेजण धर्माचा दाखला देतात. म्हणजे धर्माला सर्वोच्च मानणारी अशी ही संस्कृती. म्हणजे असं नाही की आधी धर्माची संकल्पना इकडे नव्हती, धर्म आपल्या आचरणात नव्हता आणि मग नंतर रामानी हळूहळू हळूहळू त्या संस्कृतीचा प्रसार केला असं अजिबात नाही. सगळीकडे हीच आपली वैदिक संस्कृती होती. माहीत आहे सगळ्यांना रावण म्हणजे आपल्याला माहीत असेलच की रावण हा स्वतः ब्राह्मण, स्वतः हा अत्यंत मोठा वेद पंडित, त्यांनी स्तोत्र सुद्धा रचलेली आहेत, अतिशय सुंदर स्तोत्र रचलेली आहेत. करुणानिधी जे म्हणतो ब्राह्मणांचा द्वेष करतो आणि करुणानिधी जे म्हणतो की आम्ही रावणाचे वंशज, त्याला माहितीच नाही रावण कोण होता. धर्मभूमी ही पूर्ण तिथून काश्मीर पासून खाली लंकेपर्यंत ही धर्मभूमी आहे. पण जेव्हा जेव्हा धर्मानुसार जीवनामध्ये काही अडथळे येतात, असुरांचा प्रादुर्भाव होतो, त्यांचा प्रभाव वाढायला लागतो, त्यांचे काही काही प्रभाव क्षेत्र होतात, अशा वेळी त्यांचे प्रभाव क्षेत्र परत दूर करून तिथे परत ऋषी संस्कृतीचा या धर्माचा सनातन धर्माचा प्रसार करण्याचे प्रयत्न ऋषी मुनींनी परत 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 केलेत. आणि पूर्ण रामायण ही त्याचीच कहाणी आहे की जर या धर्मभूमीवर असे काही क्षेत्र झाले जे असुरांच्या प्रभावाखाली आले तर ते परत असुर विनाश करून त्यांच्या प्रभावातून मुक्त कसे करायचे, त्याचा मार्ग काय, आणि माहित आहे हा मार्ग आज इस्रायल मध्ये पाळला गेला. 1948 साली इस्रायल जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्या आधीपासून आणि त्याच्या नंतरही इस्रायली यहुदी लोक आजही त्या पद्धतीचा अवलंब करतात. आपण ते विसरून गेलोय. माहित आहे कुठली पद्धत? ती पद्धत अशी आहे की काही कर्मठ यहुदी आणि ज्यांचा पुजारी रबाई हे जिथे पॅलेस्टिनाईन जास्त आहेत म्हणजे मुसलमान जास्त आहेत त्या क्षेत्रामध्ये जाऊन आधी एखादं घर घेतील, छोटस कुठेतरी राहतील आणि नियमाने अत्यंत कर्मठ यहुदीचे आणि ते आपल्या याचं पालन करायला लागतात. हळूहळू हळू आपल्या घरांची संख्या वाढवतात आणि मग जेव्हा मुसलमानांना ते सहन होत नाही आणि ते यांच्याशी दंगल करायला जातात, यांना मारतात किंवा एखाद्याचा खून करतात, असं काही झालं की लगेच त्यांच्या रक्षणासाठी हे सैनिकांना बोलवतात, शस्त्रधारांना बोलवतात आणि मग यांचे शस्त्रधारी इथे येतात. हे या हे जे कर्मटजू आहेत ना यांचं एक नाव आहे हरेदी जू म्हणून. तर हे हरेदी जू कधी हातामध्ये शस्त्र घेत नाहीत पण त्यांच्यावर कधी आक्रमण झालं तर ते सैनिकांना बोलवतात आणि मग सैनिक तुम्ही आमच्या कर्मटजूंना आमच्या पुजाऱ्याला त्रास दिला म्हणून आता हा आमचा अधिकार आहे तुमच्याशी लढाई करायचा असं म्हणून ते येतात आणि त्यांना नष्ट करतात. असं करत करत इस्रायलने आपली भूमी स्वतंत्र केली. असंच आपल्या ऋषी मुनींनी केलं. आज आपण जे बघणार आहे ती पूर्ण रामायणातली हीच कहाणी आहे. दुर्दैवानी आपण रामायण विसरलो. दुर्दैवानी हा जो पुरुषार्थी की आम्ही असुरांसमोर हार मानणार नाही, असुरांचा जर प्रभाव वाढायला लागला तर आम्ही त्या क्षेत्रात जाऊन आपला प्रभाव वाढवू ही आपली मनोवृत्तीच बदलून गेली. कृणवंतो विश्वमार्य म्हणणाऱ्या ऋषी मुनींची संतान समुद्राचं उल्लंघन करणं म्हणजे पाप या याच्यावर येऊन पोचली आणि आज आपण ते मानत नाही हे मान्य आहे पण ती मनोवृत्ती आपली कायम आहे. आणि म्हणून जर एखाद्या क्षेत्रामध्ये आसाममध्ये आम्ही हे बघतो की जर मुसलमानांची संख्या 30% झाली असेल तर हिंदू म्हणायला लागतात की अरे बापरे आता कठीण आहे, एक ना एक दिवस तर आपल्याला या क्षेत्रातून बाहेर पडावंच लागेल. हळूहळू हिंदू त्या क्षेत्रातनं बाहेर जायला लागतात. हे जे जनसंख्येचा जो अभ्यास केला आहे काही संस्थांनी गेल्या 3-4 वर्षांमध्ये डेमोग्राफिक चेंजेसचा, त्याच्यामध्ये त्यांनी हाच बघितला आहे की निगेटिव्ह आलाय डेमोग्राफिक चेंजेस, म्हणजे हिंदूंची संख्या रेटच नाही तर त्यांची टोटल संख्याच कमी झाली आहे. का? तर इथे मुसलमानांचा प्रभाव वाढतोय, इथून दूर जा, जिथे हिंदू आहेत तिकडे जा. असं करत करत आपण असे क्षेत्र निर्माण करतो की जिथे आज आपण पूजेनंतर शंख वाजवू शकत नाही, जिथे गणपतीची दुर्गेची मिरवणूक काढू शकत नाही. एवढंच काय, कन्याकुमारी म्हणजे तिरुनेलवेल्ली जिल्ह्यामध्ये जिथे केंद्राची शाळा आहे वल्लीऊरमध्ये, तिथून 7 किलोमीटरवर एक गाव आहे. त्या गावामध्ये जेव्हा आम्ही म्हटलं की आम्हाला आय कॅम्प घ्यायचं आहे आणि आम्ही त्याचं अनाऊन्समेंट करायला जातोय, ते गाव पूर्ण मुसलमान आहे. त्यांनी सांगितलं नाही तुम्ही आत नाही येऊ शकत, हे पूजेचं नाही, फक्त आय कॅम्पच्या नेत्रदान हे नेत्रचिकित्सा शिबिराचं फक्त जाहिरात करण्यासाठी व्हेइकल आत जाणार होतं पण त्यांना दिसेल आत काय म्हणून आत प्रवेश नाही. असे क्षेत्र निर्माण होतात असुरांच्या प्रभावाचे. पण रामायणामध्ये आपण बघतो की ऋषींनी कसं असा जो असुरांचा प्रभाव वाढला होता, क्षात्र तेज कमी झालं होतं, कदाचित परशुराम अवतारांमध्ये जो क्षत्रियांचा संहार झाला आणि कुठलंही राष्ट्र जर वर यायचं असेल तर ब्राह्म तेज आणि क्षात्र तेज दोन्ही एकत्र आलं पाहिजे आणि ब्राह्म तेज हे कधी समोर नाही राहू शकत, ब्राह्म तेज स्वतःकडे क्रेडिट नाही घेऊ शकत, श्रेय नाही घेऊ शकत, तर क्षत्रियांना समोर ठेवून हे जे काम करायचं आहे, ऋषी कार्य जे करायचं आहे ते पूर्ण रामायणामध्ये आपण बघतो. दुसरं, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मेक्याले शिक्षामुळे आजही जे आपल्या देशात सुरू आहे, आज आपल्याला आपल्या देशाबद्दलच जास्त माहीत नाही. पण मेकॅलेनी फक्त हेच केलं नाही आहे, मेकॅलेनी अजून एक कार्य दुष्ट कार्य केलं आपल्या देशाच्या संदर्भात. त्यांनी तो जेव्हा इथे होता त्यांनी सांगितलं की या देशाच्या लोकांना आपल्याला जे सांगायचं आहे ते जर आपण सांगितलं तर हे ऐकणार नाहीत, कारण त्यांच्यासाठी आपण परके आहोत आणि म्हणून आपल्याला काही असे प्रतीक उभे करावे लागतील की ज्यांच्या तोंडून आपण आपल्याला जे बोलायचं आहे ते बोलता येईल. त्यांनी जो शब्द वापरलाय तो एक ग्लिटरिंग सिम्बॉल्स वी विल हॅव टू क्रिएट थ्रू विच वी शॅल टॉक अँड टेल अँड ब्रेन वॉश दिस पीपल. असे ग्लिटरिंग सिम्बॉल्स आज सुद्धा निर्माण केल्या जातात, हे बाहेरचे लोक करतात आहे, पण आपल्या देशामध्ये आपण असे चारित्र्यवान लोक जे आहेत त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती लावून लोक उभे करत नाही, आपण त्यांना अजून मागे खेचतोय. कसे ग्लिटरिंग सिम्बॉल निर्माण केले मेकालेनी? तेव्हाही केले, आत्ताही होतात आहे. आपल्याला माहित आहे हे जे इंटरनॅशनल अवॉर्ड्स असतात ना, पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ते दिल्या जातात. अरुंधती रायला पुस्तक पुरस्कार मिळतं आणि मग ते एकदम सगळ्या मीडियामध्ये पेपरमध्ये इतकं येईल इतकं येईल आणि मग नंतर जेव्हा पोखरणमध्ये आपण बॉम्बस्फोट करतो लगेच अरुंधती रायचं मत विचारलं जातं आणि ती म्हणते की मला लाज वाटते की मी या देशात जन्मली म्हणून. हा गांधींचा देश, अहिंसेचा देश, आणि आम्ही बॉम्बस्फोट केला. आणि तिचं ते मत पहिल्यांदा येतं पेपरवर हेडलाईनमध्ये आणि मग ज्या लोकांना सार्थ अभिमान वाटलाय ते कचरायला लागतात आपलं मत सांगायला. किंवा आत्ता जे झालं स्लम डॉग मिलेनियर, आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये भारताला काय हे केलंय. अमर्त्य सेन नोबेल पारितोषिक मिळालं आणि अमर्त्य सेन काय म्हणतात, ते म्हणतात भारतातल्या गरिबीचं एकमेव कारण आहे जे पैसे आहेत ते आपण पाकिस्तानशी उगीचच स्पर्धा करण्यामध्ये आर्मीमध्ये टाकतो, आर्म्स डेव्हलपमेंटमध्ये टाकतो आणि त्यामुळे गरिबी आपण दूर करू शकत नाही. हा त्याचा थीसिस आहे आणि त्यासाठी त्याला नोबेल प्राईज आहे. पण आज अमर्त्य सेन म्हणजे तो जे म्हणेल ती पूर्व दिशा, हे ग्लिटरिंग सिम्बॉल्स. पण आपल्या देशामध्ये जे कोणी असे चांगले व्यक्ती म्हणजे स्वार्थासाठी नाही, यांचा तर स्वार्थ आहे, अरुंधती राय वगैरे यांचा तर स्वार्थ आहे, यांना इंटरनॅशनल रिकग्निशन मिळतं आणि म्हणून ते त्यांचा अजेंडा बोलत राहतात, पण जे या देशाचं जाणून काम करायला तयार आहे, प्रत्येक माणसाची काम करायची आपली गती आहे, आपली शैली आहे, मॅच्युरिंगचा म्हणजे तो त्यासाठी तयार होण्याचा काही वेळ आहे, तो वेळ देण्याचा पेशन्स धैर्य हे आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून असे लोक जेव्हा उभे राहतात तेव्हा आपण त्यांना मागे खेचायचा प्रयत्न करतो, कारण आपल्या अपेक्षा इतक्या. मी एक दोन उदाहरणं देते, ते राजनैतिक आहे, याच्यावर थोडे वाद पण होऊ शकतील, पण मी एक हे उदाहरण म्हणून देते. मला की कुठल्या पक्षाचं केवळ समर्थन वगैरे असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. उदाहरणार्थ अनेक वर्षांनी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण नंतर प्रथम, म्हणजे किती वर्षांनी कल्पना करा, दिल्लीमध्ये असा राज्यकर्ता येतोय की तो म्हणतोय मी हिंदूंसाठी आहे, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी जेव्हा आले. त्यांनी किती काम केलं नाही केलं हा पुढचा प्रश्न आहे, पण आज प्रथम अशी एक व्यक्ती आली तर आपल्या इतक्या वर्षांच्या अपेक्षा आपण लगेच त्यांच्यावर थोपतोय लगेच. आणि म्हणून मी स्वतः जे ऐकलंय आपलेच लोक म्हणजे जे हिंदू राष्ट्राचं कन्सर्न ज्यांना आहे, कळकळ आहे, हिंदू समाजाची कळकळ आहे, त्यासाठी काम करणारे लोक आहेत, ते अतिशय निराशेने बोलतात काय केलं या सरकारने, काही केलं नाही, काही केलं नाही, बेकार आहे. मग मी त्यांना विचारते की काँग्रेसने इतके वर्ष राज्य केलं या देशामध्ये, किंवा केरळमध्ये बंगालमध्ये आम्ही बघतो इतके वर्ष कम्युनिस्ट राज्य करतात, केरळमध्ये अर्थात अल्टरनेट आहे, बंगालमध्ये अनेक वर्ष आहे, काय झालंय बंगालचं भलं? पण मी आजपर्यंत एकही कम्युनिस्ट विचारसरणीच्या व्यक्तीला कम्युनिस्ट राज्यकर्त्यांच्या विरुद्ध बोलताना ऐकलं नाही आहे, साधारण कार्यकर्त्याला कधीही ऐकलं नाही आहे. कधीही मी एका साधारण काँग्रेस कार्यकर्त्याला काँग्रेस नेत्यांच्या विरुद्ध बोलताना ऐकलं नाहीये. इथे त्यांनी काम किती केलं नाही केलं हा प्रश्न नाहीये, पण जेव्हा आपण आपल्या समाजाचे काही ग्लिटरिंग सिम्बॉल तयार करतोय आणि हे सिम्बॉल लागतात, हे प्रतीक लागतात, कोणीतरी प्रतीकात्मक समोर जायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कर्तृत्व असेल तर फारच उत्तम, पण आपण त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. हे आता या क्षणी झालं पाहिजे म्हणून त्याचा मॅच्युअरिंगचा म्हणजे तो त्यासाठी तयार होण्याचा काही काळ असतो, तो काळ देण्यासाठी कृतिशील धैर्य असावं लागतं, जी ऋषींची विशेषता आहे. कृतिशील धैर्य म्हणजे कृती पण करत राहायचं, कृती सोडायची नाही, हिंमत सोडायची नाही. ठीक आहे, कधीतरी होईल म्हणून चुपचापही बसायचं नाही आणि काम करतोय पण काही झालं नाही म्हणून नवमेद होऊन करणारं काम सोडून पण द्यायचं नाही. ही जी एक चिवटपणा जो आहे तो पण आपण रामायणामध्ये बघतो की रामानी रावणाचा वध करावा म्हणून रामाच्या जन्मापासून प्रयत्न करणारे ऋषी किती धैर्याने काम घेतात आहे. राम वनात गेल्यानंतर सुद्धा 14 वर्ष वाट बघतात आहे. असं नाहीये की रामाला कोणी सांगितलं नाहीये, पण तुम्ही कोणालाही असा आग्रह करू शकत नाही. शेवटी दे शुड ओन इट हा त्यांचा स्वतःचा जीवनाचं उद्दिष्ट झालं पाहिजे. म्हणून ऋषी कार्य जे आहे ते अत्यंत चिकाटीनी चिवटपणे कृतिशीलतेने म्हणजे कार्य न सोडता धैर्याने करायचं जे कार्य आहे ते आपण रामायणामध्ये बघतो. आणि म्हणून ऋषी निर्मितम राष्ट्रम स्वामी विवेकानंद जे म्हणतात की या राष्ट्राचं पुनरुत्थान जर करायचं असेल तर आज आपल्याला ऋषी व्हावं लागेल. त्याचा अर्थच हा आहे की कितीही निराशाजनक परिस्थिती दिसली तरी नाही याच्यावर विश्वास ठेवून आम्ही चांगल्या कार्यासाठीच काम करतोय म्हणून याचं फळ येणारच, आणि म्हणून प्रयास न सोडता प्रयत्न न सोडता काम करणं. आपल्या समाजाचे जे प्रतीक आहेत त्यांच्याबद्दल कधीही वाईट उलट सुलट न बोलणं, उलट त्यांना प्रतिष्ठित करणं, अजून अजून प्रतिष्ठित करणं, हे ऋषी मुनींनी काम कसं केलं. आणि त्याला योग्य जर व्यक्ती असेल तर ते अजून वेगात होतं, सुंदर होतं, हे आपण रामाच्या जीवनात बघतो. आपल्याला माहित आहे की दशरथ राजा अत्यंत सुंदर अयोध्या नगरी अयोध्या जनपद सगळं वैभव उभय. अयोध्या नगरीचं वर्णन सगळे जे प्रासाद आहेत ते कैलास सारखे गगनचुंबी प्रासाद आहेत. अशी सुबत्ता आहे की कोणीही उपाशी नाही, अशी तृप्ती आहे जीवनामध्ये की कोणीही कुरूप नाही, अशी वर्णन आहेत. हे जेव्हा मी रामायणात वाचत होती तेव्हा वंदनीय मावशींनी याचं खूप सुंदर उदाहरण हे केलंय, त्याचा अर्थ सांगितलाय की जर आपण जीवनामध्ये तृप्त असू तर आपल्या चेहऱ्यावर जो एक आनंद असतो, निरोगी असू, त्याचं जे एक सौंदर्य असतं ते सर्वांच्या चेहऱ्यावर होतं, आणि म्हणून अयोध्येमध्ये कोणीही कुरूप नाही. आणि इतक्यातच मी एका फॉरेन ट्रॅव्हलर्सचं वाचत होती, तो पण तेच सांगतोय की भारतामध्ये मी गेलो आणि मी बघितलं भारतामध्ये कोणी कुरूप नाही. हे 13व्या 14व्या शतकातलं उदाहरण की भारतामध्ये कोणी कुरूप नाही. अशी ही अयोध्या नगरी जिथे कोणी स्वैर आचरण करणारं नाही, कोणी स्वैरीच नाही, स्वैराचार करणारा कोणी माणूस नाही, तर स्वैरिणी कुतः असं वाल्मिकी म्हणतात. तिथे रस्त्यांवर रोज रात्री रोज संध्याकाळी सुगंधित जलाचा छिडकाव केला जायचा की थंड वाटावं शीतल वाटावं म्हणून सुगंधित जलाचा, हे राज्यकर्त्यांकडून असं अनेक सुंदर वर्णन आहे. पण तरीही या दशरथाच्या घरी पुत्र नाही, आणि म्हणून पुत्र हवा म्हणून याच्यासाठी चर्चा होतात आहे. आणि वशिष्ठ सांगतात की ऋष्यशृंग ऋषींना आपण बोलवूया आणि पुत्र कामेष्टी यज्ञ करूया. ऋष्यशृंग ऋषींना बोलावल्या जातात, ते सहर्ष येतात आणि पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू होतो. आता यज्ञ म्हणजे फक्त असं नाही की होम हवन सुरू आहे, होम हवन होतं, मंत्र सांगितल्या जातात आणि झाला यज्ञ संपला, असं नाही आहे. हे अनेक दिवसांचं काम आहे, अनेक महिन्यांचं. आणि ते फक्त होम हवन नाही तर प्रत्येक दिवशी रात्री काहीतरी त्याच्यामध्ये चर्चा असतात, प्रबोधन असतात, देशाबद्दलचं चिंतन असतं, धर्माबद्दलचं चिंतन असतं. आणि या पुत्र कामेष्टी यज्ञाच्या वेळी एकमेव चर्चेचा विषय हा होता की रावणाला कसं मारायचं. म्हणजे पुत्र कामेष्टी यज्ञ जो होतो आहे, दशरथाला मुलगा झाला पाहिजे जो होतो आहे, त्या मुलाच्या जीवनाचं प्रयोजन काय असलं पाहिजे. ऋषी मुनी राजा राण्यांसमोर चर्चा करून 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 पक्क करतात आहे. रोज रात्री चर्चा हीच, वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जण सांगतोय की रावणाने असं केलं, रावणाने असं केलं, रावणाला मारलं पाहिजे. आज रावणाचं प्रभाव क्षेत्र जनस्थान आहे, दंडकारण्य आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ झाला, यज्ञातनं प्राजापत्य पुरुष बाहेर आले आणि त्यांनी जी खीर दिली ती खीर दशरथाला अर्पण केल्या गेली. दशरथानी कौसल्येला दिली अर्धी खीर, त्याच्यातलीच परत अर्धी खीर कैकेयीला दिली, परत जी उरली ती अर्धी सुमित्रेला दिली, मग परत जी उरली त्याच्यातली अर्धी कैकेयीला दिली, परत जी उरली होती ती परत सुमित्रेला दिली. चार मुलांचे जन्म झाले आणि जेव्हा या मुलांचे जन्म झाले, वाल्मिकींनी तर अगदी थोडक्यात संपवलंय, कारण वाल्मिकींचं रामायण हे पुरुषार्थावर जोर देणारं, स्वप्रयत्नांवर जोर देणारं, युवकांना जीवनाचं प्रयोजन सांगून प्रेरित करणारं रामायण आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये बालरामाचं वर्णन नाहीच आहे. अर्ध्या सर्गामध्ये रामाचं बाल्य त्याच्यामध्ये संपतं, बाल्यकाल संपतो. चारही पुत्र अत्यंत प्रेमाने एकमेकांशी वागत होते आणि या हे चार जसे मोठे झाले, वसिष्ठांकडे, वसिष्ठांच्या गुरुकुलात गेले, सर्व शिक्षा प्राप्त करून परत आले. परत आल्यानंतर तीर्थाटनाला गेले. पूर्ण देश जाणून घेण्यासाठी आपल्याकडे ही जी पद्धत होती की समाज जाणून घेतला पाहिजे, समाजाची परिस्थिती जाणून घेतली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, शेवटी अनुभूती आली पाहिजे, ती दृष्टी आली पाहिजे या भारताला समजण्याची. आणि हे सगळं झाल्यानंतर आता राम 16 वर्षाचे आहेत आणि एक दिवशी विश्वामित्र ऋषी दशरथांच्या सभेमध्ये येतात. दशरथ महाराज अनेक गुणांनी युक्त आहेत, पण यांच्यामध्ये एक वैगुण्य आहे. ते वैगुण्य असं की कुठल्याही याच्यात ते घाई करून सांगून देतात की तुम्हाला जे हवं ते मी द्यायला तयार. आणि आत्ताही तेच झालं. जसे विश्वामित्र आले यांना अत्यंत आनंद झाला, कारण विश्वामित्र हे फार मोठे ऋषी आणि हे ऋषी माझ्या सभेमध्ये आलेत. दशरथांनी त्यांचं स्वागत केलं, अर्घ्य प्रदान केलं, नमस्कार केला, सगळं झालं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आल्याचा मला इतका आनंद झाला आहे, तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. हीच या रघुकुलाची रीत आहे की एकदा त्यांनी देतो सांगितलं की ते देतातच, वगैरे वगैरे सगळं बोलणं झालं. विश्वामित्र अत्यंत खुश झाले, ते म्हणाले मलाही फार आनंद आहे की तू मी जे मागीन ते द्यायला तयार आहे, मला राम दे. मी यज्ञ करतोय आणि मला राक्षस त्रास देतात आहे, पण मी यज्ञाची दीक्षा घेतली आहे आणि म्हणून मी हातांमध्ये शस्त्र घेणार नाही आणि म्हणून मला हा शस्त्रधारी राम हवाय. आता दशरथ चिंतेत येतात. ते म्हणतात इतका छोटा मुलगा आहे हा, कुठले राक्षस म्हणताय तुम्ही. आधी दशरथ हा प्रश्न विचारतात दशरथ महाराज की कुठले राक्षस तुम्हाला त्रास देतात आहे. विश्वामित्र सोडत नाहीत, ते सांगतात, मुद्दामून सांगतात. ते म्हणतात रावणाचे जे हस्तक आहेत मारीच आणि सुबाहू ते मला त्रास देतात आहे. हे ऐकल्याबरोबर दशरथ अजून गर्भगळीत. ते म्हणतात रावण, रावणाच्या समोर ना हा उभा राहू शकतो ना मी राहू शकतो. मारीत सुबाहूला तर मारायला मी येईन, पण त्यांना मारलं तर कदाचित रावण पण मागे येईल आणि म्हणून तुम्ही आम्हाला सोडून द्या. आणि दशरथ महाराज अत्यंत चिंतित होतात. पुत्रप्रेम तर आहेच पण विश्वास नाही, ऋषींवर विश्वास नाही, पुत्रावर विश्वास नाही. आणि म्हणून ते म्हणतात की नाही, माझ्या मुलाला सोडून तुम्ही जे काय हवं ते मागा, मी माझी सेना देतो, वाटल्यास मी येतो. पण खूप महत्वाचं आहे हा, दशरथ महाराज म्हणतात मारीत सुबाहू दोघांना मी हँडल नाही करू शकत, एकाला मारण्यासाठी त्यासाठी मी येईन. आता एकाला मारून जाणार, दुसरा तर राहणार आहे ना. अशा वेळी विश्वामित्र म्हणतात, ठीक आहे, तू तुझा शब्द जर फिरवणार असशील तर मी इथून चालला जातो. असं म्हटल्याबरोबर वशिष्ठ उभे राहतात. वशिष्ठ म्हणतात की महाराज, तुम्ही समजून घ्या, विश्वामित्रांचा हा तुमच्या मुलावर झालेला अनुग्रह आहे. तुम्हाला माहीत नाही विश्वामित्रांची काय ताकद आहे, काय शक्ती आहे. विश्वामित्र सगळ्यांना मारू शकतात, पण ते आज रामाला समोर करून रामाचा अनेक प्रकारे त्याचं त्याला श्रेय प्राप्त व्हावं, त्याचं भलं व्हावं म्हणून विश्वामित्र रामाची मागणी करतात आहे, आणि तुम्ही त्याला नाही म्हणू नका. इथे आपल्याला ऋषी कार्याची अजून एक विशेषता दिसते. आपल्याला माहीत आहे वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचा आधीचा इतिहास, दोघेही एकमेकांशी त्यांचे संघर्ष झालेत, आणि अशा वेळी वशिष्ठ इतक्या मोठ्या मनाने विश्वामित्रांबद्दल बोलतात आहे भर सभेमध्ये. ही ऋषींची विशेषता, स्वार्थ समोर नाही तर राष्ट्रकार्य महत्त्वाचं. आणि म्हणून वशिष्ठ म्हणतात की विश्वामित्रांची इतकी मोठी शक्ती आहे, त्यांना रामांना विश्वामित्रांकडनं असे अनेक अस्त्रशस्त्र निर्माण होतील जे आजपर्यंत कोणाला माहीत नाही आहे. स्वतःकडे ढाकुटेपणा घेणं, म्हणून तुम्ही जरूर रामाला यांच्या बरोबर पाठवा. दशरथ महाराज तयार होतात. दशरथ म्हणतात ठीक आहे, राम यांच्या बरोबर जाईल. रामाला निरोप जातो, पण त्याच्या आधी रामाचा सेवक येऊन सांगतो, ठीक आहे तुम्ही असं ठरवलंय की रामाला पाठवलं पाहिजे, पण सध्या रामाची मनस्थिती काय आहे तुम्हाला माहित आहे का? अशा मनस्थितीमध्ये राम जाऊ शकणार नाही. मग ते विचारतात का काय झालं? नाही, जेव्हापासून ते पूर्ण देशामध्ये फिरून आले तेव्हापासून राम हे उदास आहेत, राम खिन्न आहेत, राम काहीही कार्यासाठी उत्सुक नाहीये, उत्साहात नाहीये. ते शांतपणे बसून कुठेतरी शून्यात बघत बसलेले असतात. लगेच वशिष्ठ आणि विश्वामित्र एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेनी बघतात, आणि मग विश्वामित्र उभे राहून सांगतात की आज रामाला आत्मज्ञानाची दीक्षा तुम्ही द्या. बाकी सगळं शिक्षण झालंय, आत्मज्ञानाची दीक्षा तुम्हीच देऊ शकता. पहा परत मोठेपणा. विश्वामित्रही देऊ शकतात, ते आता ब्रह्मर्षी आहेत, पण ते वशिष्ठांना हात जोडून ही विनंती करतात आहे. आणि मग रामांना बोलावलं जातं, आणि रामांना प्रश्न विचारला जातो की रामा तुला झालंय काय? वशिष्ठ प्रश्न विचारतात, आणि मग राम सुरू करतात. ते म्हणतात मी 3 वर्ष पूर्ण भारतवर्षाचं भ्रमण केलं, मी वेगवेगळ्या गावांमध्ये गेलो, अगदी छोट्यात छोटं गाव, अत्यंत वैभवशाली नगरी सगळं मी बघितलं, पण असं एक गाव नाही आहे, अशी एक नगरी नाही आहे की जिथे स्मशानभूमी नाही. मृत्यू हा निश्चित आहे, मृत्यू हा प्रत्येक ठिकाणी आहे. जर आपल्याला एक दिवशी मरायचंच आहे तर आपण जन्मलो का बरं? कशाला सगळा उठाठेव करायचा? का काम करायचं? याचा अर्थच काय? राम प्रश्न विचारतात, आणि मग वशिष्ठ ऋषी जे रामाला सांगतात तेच योग वशिष्ठ. हे आध्यात्मिक राष्ट्र आहे, या आध्यात्मिक राष्ट्राचं जर काम करायचं असेल तर अध्यात्मच आपल्या जीवनाचा पाया होऊ शकतो, मूलभूत आधार होऊ शकतो, आणि तो रामाचा पक्का करूनच रामचंद्र पुढे निघालेत. वशिष्ठ जे रामचंद्रांना सांगतात तो योग वशिष्ठ ग्रंथ हा अत्यंत मोठा ग्रंथ आहे, ज्याच्याबद्दल स्वामी रामतीर्थ म्हणायचे की जगामध्ये असलेला असा हा एकमेव ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ जर आपण वाचला तर त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या रहस्यमय आहेत, म्हणजे त्याच्यावर चिंतन करावं करावं तर आपल्याला आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद कळेल, आपण वर्तमानामध्ये जगून आपलं कर्तव्य कसं करायचं ते कळेल. अत्यंत सुंदर गोष्टी, मग ती लीलाची गोष्ट असू दे की चुडालाची असू दे की विद्याधरीची असू दे, अत्यंत सुंदर गोष्टी. मी आत्ता एक पुस्तक वाचत होती, भरत झुंझुनवाला म्हणून एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्यांनी सांगितलं की मलाही असंच नैराश्य आलं, आणि अशा वेळी मला कोणीतरी सांगितलं की तू योग वाशिष्ठ वाच, आणि मी योग वाशिष्ठ वाचल्यावर मला जीवनाचा अर्थ कळला आणि मग त्यांनी ते पुस्तक लिहिलं. कारण राष्ट्रकार्य जे करायचं आहे त्याच्यासाठी अध्यात्माचा पाया हवा, आध्यात्मिक व्हायला पाहिजे. आणि जे वशिष्ठांनी सांगितलंय ते समत्व, संतोष, सर्वसमावेशकता, संयम आणि सेवा हे पाच आयाम जीवनातले मुख्य आध्यात्मिक व्यक्तीच्या, जे रामांना प्राप्त होतात. समत्व म्हणजे परिस्थिती कशीही बदलली तरी मी बदलणार नाही, कारण हलणाऱ्या परिस्थितीला ठीक करायचं असेल तर परिस्थिती बिघडली म्हणून जर मी व्यथित होत असेल तर मी परिस्थितीला ठीक करू शकणार नाही. म्हणून काहीही झालं तरी मनाची समत्व कायम, मनाची प्रसन्नता कायम, संतोष कायम. दुसरं सर्वसमावेशकता. जर आपला जर सर्वसमावेशक दृष्टिकोन नसेल तर आपण संघटनात्मक कार्य करू शकणार नाही, ईश्वरीय कार्य करू शकणार नाही. संयम हवा. जर संयम नसेल तर आपण आदर्श उभे करू शकणार नाही. आणि सेवा भाव हवा, तरच या राष्ट्राची, या राष्ट्रदेवाची आपण सेवा करू, आपलं नियत कार्य पूर्ण करू. आणि असे हे पाच आयाम प्रभू रामचंद्रांच्या जीवनाला देऊन, हे पाच आयाम घेऊन योग वासिष्ठ ऐकल्यानंतर रामांचे सगळं नैराश्य दूर होतं आणि अत्यंत सस्मित वदनानी, उत्साहानी श्री रामचंद्र विश्वामित्रांबरोबर निघतात. आणि रामचंद्र निघतात म्हणजे रामांबरोबर लक्ष्मण हे आलेच. लक्ष्मण रामाशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून लक्ष्मणही रामाच्या बरोबर बरोबर निघाले. दोघांनाही अनुमती मिळाली आणि दोघांना घेऊन विश्वामित्र निघाले. ऋषींचं कार्य सुरू झालं असुर विनाशासाठी, रामावताराला सिद्ध करण्यासाठी, ईश्वरत्व पूर्णपणे प्रकटित करण्याचे प्रयत्न. अगदी पहिल्याच दिवशी विश्वामित्र रामाला बला अतिबला या शक्ती प्रदान करतात. विश्वामित्र सांगतात की यासाठी असा असा संयम जीवनात आवश्यक आहे आणि ते या बला अतिबला शक्ती त्याला प्रदान करतात. राम विचारतात की याचा उपसंहार कसा करायचा हे पण मला सांगा. अनेक अस्त्रशस्त्र तुम्ही मला शिकवलेत, ते वापस कसे घ्यायचे ते पण तुम्ही मला सांगा. परत कसे घ्यायचे मला माहीत असलं पाहिजे. आणि ते पण त्यांना शिकवलं जातं. पुढे राम निघतात. वनाचं अत्यंत सुंदर वर्णन, एक 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 ताटका येते. आता ताटकेचा वध करायचा आहे. अशा वेळी असुर कोण कोण वध्य आहे, असुर का वध्य आहेत याचं पूर्ण वर्णन विश्वामित्र करतात. ताटकेचा वध होतो, तिथून पुढे विश्वामित्र निघतात. विश्वामित्र राम लक्ष्मण त्यांच्या आश्रमामध्ये येतात. तिथे मारीत सुबाहू आहेत आणि आता मारीत सुबाहू येतील त्यासाठी या दोघांना तयार व्हायला सांगून विश्वामित्र यज्ञाची परत दीक्षा घेतात. दीक्षा घेतल्याबरोबर ते मौनात जातात. ऑलरेडी त्यांनी असुर विनाश का करायचा हे सगळं सांगितलंय, अस्त्रशस्त्र दिलेली आहेत आणि निश्चिंतपणे ते यज्ञाला सुरुवात करतात. अनेक ऋषी मुनी तिथे आहेत त्या सिद्धाश्रमामध्ये. आणि जसा यज्ञ त्याच्या पूर्णतेला सांगतेला जात राहतो असुरांचे आवाज यायला लागतात, मारीच येतो. तरीही राम मारीचाला असा बाण मारून तिथं उडवून लावतात की परत मारीच इकडे येणारच नाही. पण तरीही सुबाहू जेव्हा येतो तेव्हा राम, म्हणजे रामाचा हा जो स्वभाव आहे एक प्रकारचा, जो हिंदूंचा स्वभाव आहे की का उगीचच मारायचं, ठीक आहे जर शिकला धडा चांगला मार्गावर आला तर बरंच आहे. कारण एकात्म जीवन दर्शन आहे, हे सगळे आपलेच आहेत हा जो भाव आहे. आणि म्हणून राम मारीचला आधी मारत नाही. तरीही सुबाहू जेव्हा येतो तेव्हा सुबाहू आणि बाकी सर्व राक्षसांना मारलं जातं. सगळे ऋषी मुनी आहेत ते अत्यंत खुश होतात कारण यज्ञ पूर्णपणे समाप्त होतो, यज्ञामध्ये काहीही विघ्न येत नाही. आणि मग विश्वामित्र म्हणतात की आता माझा यज्ञ पूर्ण झाला, मला जे काम करायचं होतं ते आता जवळजवळ पूर्ण झालंय. आता फक्त एकच काम राहिलंय की जनकाकडे धनुर्यज्ञ सुरू आहे आणि तिथे आपण जाऊया, तू त्या धनुष्याचं दर्शन कर, तिथे आपण जाऊ आणि ते एकदा झालं की माझं काम पूर्ण झालं, रामाला तयार करायचं काम विश्वामित्रांचं पूर्ण झालं नाहीये, आणि म्हणून हे पूर्ण ते सांगतात आहे. आणि आता आपण इथून तिथे जाऊया. आता विश्वामित्र जेव्हा निघतात जनकाकडे जायला, वर्णन असं आहे की शंभर गाड्या म्हणजे हे या सामानाने भरलेल्या आहेत. म्हणजे आपले आश्रम जे होते ते आश्रम म्हणजे जे आपल्याला टी व्ही सिरियल मध्ये दाखवतात ना की छोटीशी झोपडी, तिथे एक दाढीवाला मनुष्य तो फक्त बसला आहे, असं नाहीये. ते आपले विश्वविद्यालय होते, ते आपली अशी भूमी होती की जिथे आपण आपला प्रभाव वाढू, आणि तिथे सारे वानप्रस्थी जायचे. एकदा माझं पारिवारिक कौटुंबिक जबाबदारी पूर्ण झाली, आता हे शरीर मन बुद्धी जे काय आहे ते या राष्ट्रासाठी, असं म्हणून सारे वानप्रस्थी या गुरुकुलांमध्ये जायचे, या आश्रमांमध्ये जायचे. तिथे ते आचार्य म्हणून काम करायचे, आपल्या अनुभवाचा उपयोग ते येणाऱ्या पिढीला पिढीसाठी त्याचा उपयोग करायचे. आणि म्हणून हे जे आश्रम होते ते मोठे मोठे आपले विश्वविद्यालय होते. हे काही साधारण एक झोपडी अशी नाही. उदाहरणार्थ जेव्हा भरत शत्रुघ्न जातात ना रामाला परत आणायला, तेव्हा इतकी मोठी सेना घेऊन जातात, 60-70 हजाराची सेना घेऊन ते निघतात. अशा वेळी ते म्हणतात की आम्ही आमचं सगळं खायचं प्यायचं सामान घेऊन आलो आहे. भरद्वाज ऋषी म्हणतात नाही, आज तुम्ही आमचे अतिथी आहात आणि म्हणून आम्ही तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू. 60-70 हजारांना जेवण देऊ शकेल अशी क्षमता त्या गुरुकुलाची होती भरद्वाजांच्या. म्हणजे हे सर्वसाधारण असे एक झोपडीवाजा आश्रम असे नव्हते, तर असे अनेक ऋषी मुनी ऑलमोस्ट सगळे वानप्रस्थी अशा कार्यामध्ये लागत असल्यामुळे असुरांसमोरही हे राष्ट्र सतत टिकू शकलं, हे सनातन चिरंतन राष्ट्र झालं. आणि हे सगळे ऋषी मुनी निघाले, हे काही फक्त तिघ जण निघाले नाहीयेत. आता विश्वामित्रन फक्त राम आणि लक्ष्मण नाहीये, तर हे 100 गाड्या निघाल्यात, त्याच्यामध्ये अनेक ऋषी मुनी आहेत. आणि ते सगळे रस्त्यांनी जेव्हा चालले तेव्हा परत हे काही फक्त जाणं नाहीये, याच्यामध्ये अनेक गोष्टी विश्वामित्र साधतात. प्रथम म्हणजे ते रामाला जेव्हा ते गंगेजवळ येतात ते रामाला पूर्ण भगीरथाचं चरित्र ऐकवतात. जर आपल्याला आपल्या परिवाराची परंपरा माहीत नसेल तर त्या कुटुंबाचा अभिमान घेऊन आपण समोर जाऊ शकणार नाही. आज कुटुंबांना काही परंपरा आहे की नाही हेच आपल्याला माहीत नाही. आपल्या पूर्वजांच्या कहाण्या आपल्याला माहीत नाही, ना त्या आपण मुलांना कधी सांगत. माझ्या घरामध्ये असं असं नक्की होतच असा आग्रह नाही, आणि असा आग्रह नसल्यामुळे मुलं पण उपरे होऊन जातात, बिन बुडाचे होतात आणि म्हणून वाहत जातात, कशातही वाहत जातात, कुठल्याही प्रवाहात वाहत जातात. तर ही जी उज्ज्वल परंपरेचं दर्शन करणं आहे, हा जो सार्थ अभिमान आहे, तो विश्वामित्र त्याला त्याच्या कुळाचे म्हणजे रामाला रामाच्या कुळाची परंपरा सांगत इक्ष्वाकूपासून सुरुवात करतात, भगीरथापर्यंत आणतात आणि सांगतात की प्रयत्न जीवनात किती आवश्यक आहे. जर आपल्या राष्ट्रासाठी आवश्यक काही करायचं असेल तर एका पिढीनी करून होत नाही, पिढीनी त्या कार्याचा वसा येणाऱ्या पिढीला सतत देत राहायला पाहिजे. भगीरथाची गोष्ट हे सांगते. आणि अभिमानाने राम आणि लक्ष्मण ती गोष्ट ऐकतात आहे की या वंशामध्ये आपण जन्मलोय, प्रयत्नांची कमी नसली पाहिजे, जे काय करायचं असेल त्याच्यात प्रयत्न पूर्ण लावले पाहिजे. अजून पुढे ते जेव्हा जातात तेव्हा ते अजून एक गोष्ट सांगतात, ती त्यांच्या कुळातली आहे विश्वामित्रांच्या. त्या गोष्टीच्या पाठीमागे पण एक हेतू आहे. गोष्ट अशी आहे, ते सांगतात की एक कुशनाभ राजा होता, त्या राजाच्या ज्या मुली होत्या अत्यंत सुंदर मुली, अत्यंत देखण्या, आणि या मुली जेव्हा एकदा वनात गेल्या होत्या अशाच वनविहारासाठी, तेव्हा वायुदेवानी यांना बघितलं आणि यांचं सौंदर्य बघून वायुदेवानी सरळ प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला, मी तुमच्याशी लग्न करू इच्छितो, मी तुमच्यासारख्या सुंदर मुली कुठेही बघितल्या नाहीत आणि म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करा. त्या मुली म्हणतात, तुम्ही वायुदेवे आम्हाला माहीत आहे, तुम्हाला आमचा नमस्कार आहे, पण तरीही आम्ही आमच्या पित्याच्या मुली आहोत आणि म्हणून आम्हीच आमचं लग्न ठरवणार नाही, आम्ही त्याला हो पण म्हणणार नाही. तुम्ही जे काय आमचे वडील आम्हाला सांगतील तेच आम्ही करू, त्यांच्याशीच आम्ही लग्न करू. वायुदेवांना राग येतो, ते म्हणतात मी तुम्हाला विचारतोय तुम्ही नाही म्हणता, मी तुम्हाला श्राप देईन. या म्हणतात आमचं पण तप इतकं आहे की आम्ही श्राप देऊ शकतो, पण आम्ही आमचं तप जे आहे ते अशा गोष्टींमध्ये खर्च करणार नाही. ठीक आहे, तुमचा शाप सुद्धा आम्ही सहन करू. आणि ते म्हणतात, वायुदेव म्हणतात की तुमचं शरीर जे आहे ते वेड्यावाकडं होऊन जाईल, वायुरोग होईल तुम्हाला. आणि या सुंदर मुली वेड्या वाकड्या होऊन हात पाय वेडे वाकडे झालेत अशा या सुंदर मुली घरी परत येतात आणि कुशनाभाला सांगतात, वडिलांना सांगतात की असं असं झालं, तात आम्ही वनामध्ये गेलो होतो, वायुदेवाने हा प्रस्ताव ठेवला, आम्ही तो नाकारला आणि म्हणून त्यांनी आम्हाला हा शाप दिला. कुशनाब म्हणतो मला तुमचा गर्व आहे, अशा तुम्ही माझ्या मुली आहात याचा मला अत्यंत आनंद आहे आणि मी तुमच्यासाठी योग्य पती शोधीन. आणि असं करून ब्रह्मदत्त म्हणून एक योग्य राजाला कुशनाप शोधतो आणि ब्रह्मदत्ताशी या सगळ्या मुलींचं लग्न ठरतं. तो ब्रह्मदत्त सुद्धा या मुलींनी ज्या प्रमाणे ज्या सौजन्यानी ज्या शालीनतेनी वागून उत्तरं दिली होती ते ऐकून या वेड्या वाकड्या शरीर झालेल्या मुलींशी लग्न करतो. आणि लग्न केल्यानंतर जेव्हा तो त्यांचं पाणी ग्रहण करतो त्यावेळी प्रत्येक मुलगी ठीक होऊन जाते. आणि मग या हा जो राजा आहे तो नंतर मग तपश्चर्या करून त्याला जो मुलगा प्राप्त होतो तो म्हणजे गाधी, म्हणजे माझे वडील असं विश्वामित्र सांगतात. मी या कुळामध्ये जन्मलेला. आता रामाला हे सांगितलं जाते ही गोष्ट याच्या पाठीमागे बरंच इंगित आहे, कारण विश्वामित्रांना माहित आहे आपण जनकाच्या सभेमध्ये चाललोय, तिथे काही फक्त धनुर्यज्ञ नाही आहे तर तिथे वीर्य शुल्का सीता उभी आहे. पण लावून जनकानी जो कोणी हा धनुष्य उचलेल त्याच्याशी सीतेचं लग्न होईल. पण रामांनी केवळ तुम्ही धनुष्य उचललं आणि म्हणून जनक सीतेला देणार आहेत म्हणून त्यांनी सीतेला स्वीकारलं असं रामांचं झालं नाही पाहिजे. जी शालीनता आहे, जे वागणं आहे, आपल्याकडे जसं सिस्टर भगिनी निवेदिता म्हणायच्या की भारतामध्ये लग्न जे आहे ते स्त्री पुरुषांचं होत नाही, तर हा परिवारांमधला संबंध आहे आणि म्हणून ते परिवारांच्या चिंतनानी संमतीनीच झालं पाहिजे. हे त्याची पूर्वपीठिका, त्याची पार्श्वभूमी ही गोष्ट सांगून विश्वामित्र तयार करतात. आहे अजून पुढे जातात, पुढे जातात, एक अत्यंत सुंदर आश्रम दिसतोय पण कोणी दिसत नाहीये, निर्मनुष्य. राम विचारतात की महर्षे याचं विशेष काय, ते म्हणतात हा गौतम ऋषींचा आश्रम आहे आणि या गौतम ऋषींची पत्नी अहल्या अत्यंत सुंदर, तिला भ्रष्ट करण्यासाठी इंद्र गौतम ऋषींचा वेश घेऊन वनामध्ये आला, तिच्या आश्रमात आला. अहल्येने ते ओळखलं नाही असं नाही, वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. अहल्येने ओळखलं की हा इंद्र आहे, पण कुतूहल होतं कुठेतरी, एक काय म्हणतात त्याला अहंकार सुखावला की इंद्र माझी इच्छा करतोय आणि तिने इंद्राच्या प्रस्तावाला होकार दिला. एवढंच नाही, जेव्हा गौतम ऋषी यायचा वेळ झाला तिने इंद्राला सांगितलं की लवकर जा, तुला आणि मला वाचवण्यासाठी तू माझ्या पतींच्या दर्शनास नाही पडला पाहिजे. पण गौतम ऋषींनी बघितलं इंद्राला बाहेर येताना, गौतम ऋषी संतापले. गौतम ऋषींनी इंद्राला तर श्राप दिलाच, त्यांनी अहल्येलाही सांगितलं की तू हे जे पाप केलंय त्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल, तुला कोणाच्याही दृष्टीस न पडता एका जागी राहून तुला तप करावं लागेल. अहल्येनी आसवांच्या धारा सुरू आहेत, तिने विचारलं माझ्या हातून चूक तर झाली पण काय यातून मी कधीच बाहेर येणार नाही, उशाप नाही, माझं जीवन नेहमीसाठी गेलं. आपल्या समाजाची ही विशेषता आहे. प्रत्येक जण त्याच्या चुकीतनं बाहेर येऊ शकतो, त्याचा आदर होतो, हे आपण विसरलो आणि म्हणून आपण नेहमीसाठी एखाद्याची निंदा केली आणि त्याला टाकलं म्हणजे टाकलं. इथे गौतम ऋषी म्हणतात, नाही, उशाप जरूर आहे. जर ही तू तपश्चर्या केली, कोणाच्याही दृष्टीस न पडता राहिली, तर जेव्हा राम इथे येतील, रामांनी जर तुझं आतिथ्य स्वीकारलं, तर तू तुझ्या पापातनं मुक्त झाली हा अर्थ आहे. तर तू तुझ्या पापातून मुक्त होशील. आणि मग विश्वामित्र सांगतात रामाला की आपण अहल्येच्या आश्रमात जाऊया. ते आश्रमामध्ये जातात. अहल्या उठून रामाचं स्वागत करते. राम अहल्येचं पादाभिवंदन करतात. आपल्याला सांगितलं जातं रामांनी अहल्येला पाय लावला आणि मग ती शिळावत काय म्हणतात त्याला, जड झालेली अहल्या परत मुक्त झाली. पण राम असे पाय लावून ते पण एका स्त्रीला असं कधीच वर्तन करणार नाही, हे शक्यच नाही, हे अपेक्षितच नाही. ते वाल्मिकींनी लिहिलं पण नाही आहे. त्यांनी तिला नमस्कार केला म्हणजे जिनी हे पाप केलं होतं तिने आपल्या तपश्चर्येने या पापातनं ती बाहेर आली आहे, ती आता परत वंदनीय आहे, कुठल्याही स्त्रीला असं फेकून देऊ नका. हा जो रामायणाचा पाठ आहे तो आपण भारतात आपण विसरलो आणि आपल्या अनेक स्त्रियांना ज्यांना पाठवल्या गेलं त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण नेहमीसाठी टाकून दिलं. रामांनी परत अहल्येला तिचं पादाभिवंदन करून तिचं तिला नमस्कार करून तिने दिलेला अर्घ्य स्वीकारून अहल्येला परत प्रतिष्ठित केलं. गौतम ऋषी पण तेव्हा येतात. रामांनी तिचं आतिथ्य स्वीकारलं बघून गौतम ऋषी अत्यंत आनंदित होऊन अहल्येला बरोबर घेऊन परत चालले जातात. विश्वामित्रही अत्यंत खुश होतात. इथे गौतम ऋषी, विश्वामित्र सर्वजण रामाला जे प्रतिष्ठित करतात आहे, रामाला जो मेकालेच्या भाषेचा ग्लिटरिंग सिम्बॉल नाही पण खरंच ज्याचं असं चारित्र्य आहे त्याला हळूहळू राष्ट्र कार्यासाठी तयार जे करतात आहे ते आपण बघतो. कारण इथून जेव्हा ते पुढे जातात तेव्हा ते अजून काही राजांना, मध्ये काही राज्य असतात, प्रत्येक राज्यांमध्ये भेटतात आणि तिथे जेव्हा भेटतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी सगळेजण त्यांना सांगतात, सगळेजण विचारतात विश्वामित्र आले म्हणून आधी त्यांचं अर्घ्य वगैरे त्यांचं देऊन स्वागत होतं आणि मग विचारतात की हे दोन राजकुमार कोण. मग विश्वामित्र सांगतात की यांनी मारीच आणि सुबाहूला मारलं, सगळ्या राक्षसांना मारलं, यज्ञाचं रक्षण केलं, अहल्येचा उद्धार केला, अहल्येचं आतिथ्य स्वीकारलं, अहल्याला परत ती वंदनीय झाली असं सांगून रामाबद्दलचा आदर जो आहे समाजातला तो वाढवत 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 शेवटी विश्वामित्र जनकेच्या यज्ञभूमीवर पोचतात. जेव्हा ते जनकाच्या यज्ञभूमीवर पोचतात तेव्हा जनकांना जेव्हा कळतं की विश्वामित्र आलेत, ते लगेच आपले पुरोहित शतानंद जे परत गौतम आणि अहल्येचे पुत्र आहेत त्या शतानंदांना समोर करून हे सगळेजण विश्वामित्रांच्या दर्शनासाठी येतात. आणि मग जेव्हा दर्शन सगळी भेट वगैरे होते तेव्हा परत जनक विचारतात हे दोन पुत्र कोण, हे दोन राजपुत्र कोण. विश्वामित्र सांगतात, त्याच्यामध्ये जेव्हा अहिल्योद्धाराचा मुद्दा येतो शतानंदांना अत्यंत आनंद होतो. शतानंद म्हणतात मग माझे वडील आलेत का, त्यांनी माझ्या आईचा स्वीकार केला का, असं एक एक करून सगळं विचारतात. विश्वामित्र म्हणतात जसं ठरलं होतं तसं सगळं झालंय. सगळ्या ऋषींची योजना आहे. ते म्हणतात जसं ठरलं होतं तसं सगळं झालंय आणि शतानंदांना अत्यंत आनंद होतो. शतानंद रामाला म्हणतात रामा तुला माहीत नाही तुझं काय भाग्य आहे, तुला विश्वामित्रासारखे गुरु लाभलेत, विश्वामित्रांचं मार्गदर्शन मिळालंय. यांचं चरित्रच हे अत्यंत अद्भुत चरित्र आहे. माणूस कितीही पतित झाला तरी त्यातून किती वर उठू शकतो असं सांगून शतानंद विश्वामित्रांचं चरित्र सांगतात. हे एक अद्भुत आहे. इथे ढोंग नाहीये, इथे इतका नितळपणा आहे की हा माझ्या जीवनामध्ये मी घसरलो, या वेळी माझ्या हातून अशा चुका झाल्या, पण त्याच्यातनं मी तपश्चर्येनी प्रयत्नानी संयमानी परत वर आलो. म्हणून मग जे वशिष्ठ रामांचे पुरोहित आहे, आधीचे गुरु आहेत, त्या वशिष्ठ विश्वामित्रांचा संघर्ष, मग विश्वामित्र मेनका, विश्वामित्र त्रिशंकू, असा एक 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 सगळं त्या दिवशी रात्री पूर्ण विश्वामित्र आख्यान चालतं. आज सुद्धा आपल्याला हे पचवायला कठीण जाईल. विश्वामित्र स्वतः बसलेत आणि त्यांचं चरित्र शतानंद सांगतात आहे, त्यांच्या चुका सांगतात आहे, पण हे चुका नाही आहेत. माणूस जीवनामध्ये कसा उठू शकतो, कसा उठायला पाहिजे, प्रयत्नवाद कसा आहे, पुरुषार्थ काय, शेवटी आपल्याला तिथे पोचायचं आहे. हा जो सरळपणा आहे, जो मनाचा नितळपणा आहे, जी ट्रान्सपरन्सी आहे जीवनातली, आपण आपल्या घरी अनेकदा चुका ज्या होतात त्या या होतात, आपण आपल्या मुलांसमोर आपण अगदी सर्व गुण संपन्न आहोत असा आ म्हणतो आणि मुलांना दिसतंय की आपण काय. आणि जितकं त्यांना आपलं ढोंग लक्षात येतं तितकी आपली मुलं आपलं काहीही ऐकत नाही, मग ते शिक्षक असो की आई वडील असो. हे फार अद्भुत आहे, म्हणजे जेव्हा हे विश्वामित्रांचं चरित्र आहे. आणि मग नंतर जो काय रामाचा विवाह वगैरे होतो तो तर आपण नंतर बघणार आहे. परत ही ऋषी मुनींची योजना कशी सुरू आहे. राम परत आले, लग्न झाली सगळ्यांची, विवाह झाले, 12 वर्ष झाले अयोध्येमध्ये राहून. आणि रामाचा राज्याभिषेक करायचा ठरवला, तो सफल झाला नाही, कैकेयीनी मध्येच त्याच्यामध्ये मोडता घातला आणि शेवटी राम वनवासाला निघाले. राम वनवासाला निघाले, भारद्वाजांच्या आश्रमामध्ये पोचले. जेव्हा भारद्वाजांच्या आश्रमामध्ये पोचले, भारद्वाज म्हणतात आहे की रामा मी तुझी वाट बघतोय केव्हापासून. म्हणजे आता रामाचं जे कार्य आहे त्या कार्याबद्दल प्रत्येक ऋषी बोलायला सुरुवात करतो. प्रत्येक ऋषी भारद्वाज म्हणतात, अरे रामा मी तुझी वाट बघत होतो केव्हापासून. ये तिथून ते पुढे चित्रकूटामध्ये जातात. जेव्हा मग भरत शत्रुघ्न येतात भरद्वाजांच्या आश्रमामध्ये आणि या तिन्ही राण्या पण आल्या आहेत, त्या तिन्ही राण्यांचा जेव्हा परिचय भरद्वाज विचारतात, भरत परिचय करून देतो, ही कौसल्या तिचं वर्णन करतो, ही सुमित्रा माता आणि ही कैकेयी माता. कैकेयीबद्दल सांगताना भरत कठोर शब्द वापरतो. लगेच भरद्वाज म्हणतात, नाही भरता तुला माहीत नाही, कैकेयीनी पूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी किती चांगलं काम केलंय हे तुला माहीत नाही, तिला तू दूषण देऊ नकोस. भरत शत्रुघ्न चित्रकूटाला पोचतात. राम भरत संवाद आपण नंतर बघणार आहे, पण त्या संवादामध्ये जे जे त्यांचे सगळे संवाद चालतात, वादविवाद चालतात, किंवा राम भरताचा आग्रह चालतो, रामाचं उत्तर चालतं, हे सगळं चालत असताना अगदी शेवटी शेवटी भरत ऋषींकडे बघतो आणि म्हणतो, तुम्ही तर काहीतरी समजावून सांगा रामांना. मग जाबाली ऋषी सुरू करतात, नास्तिक मत काय आहे, ज्याला तू वचन दिलं तो राजा तर चालला गेला, आता कशाला तू पाळतो, तू परत जा. वशिष्ठ म्हणतात, इक्ष्वाकू कुलाची ही परंपरा आहे की मोठ्या पुत्राचाच राज्याभिषेक होतो आणि म्हणून तुझा राज्याभिषेक होणं हेच योग्य आहे. राम दोघांचंही ऐकत नाही. जाबालींवर तर ते रागवतात, ते म्हणतात, तुमचं हे नास्तिक मत मी ऐकून घेणार नाही. मग जाबाली हसतात, ते म्हणतात, मी फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी विचारत होतो. हा पण एक आयाम असतो हे सांगण्यासाठी मी असं बोलत होतो. वशिष्ठ म्हणतात, मी तुला सांगून बघितलं, ठीक आहे. असं दोघही प्रयत्न करतात आणि वशिष्ठांनी असं म्हटल्यानंतरच शेवटी राम एवढं मान्य करतात. याच्यामध्ये ऋषींची किती योजना आहे बघा. राम म्हणतात, ठीक आहे, मी माझ्या वडिलांना वचन तर दिलंच आहे, ते तर मी पाळणारच, पण 14 वर्षांनंतर मी परत येऊन भावांबरोबर राज्य उपभोगीन. हे ऋषींना हवंय. कारण जेव्हा राम वनात निघाले त्यांनी भरद्वाजांसमोर गुहासमोर रामांनी काय सांगितलं, मी तर वनवासी होऊन आलोय, मी वानप्रस्थाश्रमाचे नियम पालन करतोय. असं झालं तर कल्याण. कारण ते शस्त्र तर त्यांनी हाती घेतले नाही, असुरांना मारलं नाही, तर ते प्रयोजन आहे तेच पूर्ण होणार नाही. म्हणून तत्वतः रामानी मी अजूनही राजा आहे हे मान्य करावं हा ऋषींचा आग्रह. आणि जसं रामांनी हे मान्य केलं, वाल्मिकी रामायणामध्ये अगदी स्पष्टपणे दिलंय की जसं त्यांनी हे मान्य केलं सगळे महर्षी विस्मयचकित झाले. थोडेसे काही हे पण झाले की रामानी पुढे हेही मान्य नाही करू, ठीक आहे मी अयोध्येत जातो म्हणून. आणि म्हणून लगेच घाईघाईने त्यांनी सांगितलं, रावण वध लक्षात घेऊन लगेच त्वरा करून घाई करून त्यांनी सांगितलं काय, भरताला सांगितलं की भरता झालं तेवढं खूप झालं, आता तू पण तुझ्या वडिलांचं ऋण फेड, तू परत जा आणि 14 वर्ष तू हे राज्य बघ. मग लगेच वशिष्ठ सुचवतात की ठीक आहे तू असं कर, रामाच्या पादुका घेऊन तू त्या प्रस्थापित करून तू राज्य बघ. म्हणजे याच्यामध्ये हे मान्य झालं की रामच राजा आहे. का बरं माहित आहे, पुढे जेव्हा वनामध्ये राम जात असतात एके ठिकाणी ऋषी समूह रामांना म्हणतात की रामा तू वनात असो की राज्यात असो, तू आहे तर आमचा राजाच, आणि जर तू राजा आहे तर हे तुझं दायित्व आहे की तू आमचं रक्षण करायला पाहिजे. म्हणजे आता तो वनवासी नाही आहे, तो वानप्रस्थी नाही आहे, त्यांनी निशस्त्र तिथे राहायचं नाही आहे, तो राजा आहे, फक्त 14 वर्ष वनात राहण्यासाठी आलाय. आणि हळूहळू रामांची भाषा सुद्धा बदलत जाते. शेवटी ती अशी भाषा येते की राम म्हणतात की हा माझ्या वडिलांनी मला तुम्हा सर्वांचं राक्षसांपासून रक्षण करण्यासाठीच तर वनात पाठवलंय. असं कधीही दशरथांनी म्हटलं नाही आहे, पण शेवटी त्या आदेशामागचं तेच प्रयोजन होतं हे समजून राम हे सांगतात. भरत शत्रुघ्न परत जातात पादुका घेऊन, आणि आता तिथे असलेले जे सगळे मुनीजन आहेत त्यांची काहीतरी कुजबुज सुरू होते. आणि ती कुजबुज सुरू असताना रामांना कळत नाही, राम जाऊन विचारतात काय झालं, आमच्या हातून काही चूक झाली का, सीतेनी तुमचं आदरातिथ्य पूर्ण नाही केलं का. ते म्हणतात नाही, सीतेच्या हातून तर चूक होणं शक्यच नाही, जी मूळ स्वभावतःच इतकी आतिथ्यशील आहे ती आमचं आतिथ्य तर करणारच आहे. रामा ही हा प्रश्न नाही आहे, पण आम्हाला भीती वाटते की राक्षस आम्हाला त्रास देतील म्हणून आम्ही इथून जाणार. आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही पण इथून जावं, कारण चित्रकूटामध्ये राहून राक्षसांचा विनाश होणार नाही आहे. आणि रामही विचार करतात की आता सगळे अयोध्यावासी येत राहतील म्हणून ते तिथून पुढे जातात. पुढे जातात ते अत्रींच्या ऋषी आश्रमामध्ये जातात. अत्रींच्या आश्रमामध्ये अत्रींनी रावण वधासाठी म्हणून अनेक अस्त्रशस्त्र जमवून ठेवली आहेत. ते सांगतात रामाला, मी अनेक वर्ष तप करून हा रावण वधाचा बाण तयार केलाय, तो बाण मी तुला अर्पण करतो. कल्पना करा, श्रेय स्वतःकडे नाही, पूर्ण जन्मभराची तपस्या रामाच्या पाठीमागे ऋषी उभे करतात. तो बाण अर्पण करून सगळे अस्त्रशस्त्र त्यांना दिले जातात रामांना. ते सगळे घेऊन राम ते घेतात, पण तरीही अजून ते कार्यासाठी तयार झाले नाही आहेत. अत्री म्हणतात तुम्ही शरभंगांच्या आश्रमात जा. राम शरभंगांच्या आश्रमात जातात. शरभंग त्यांचा स्वागत करतात. ते म्हणतात की तुम्ही इथे नाही, तुम्ही इथून अजून पुढे सुतीक्ष्णांच्या आश्रमात जा. सुतीक्ष्णांच्या आश्रमात राम जातात. राम म्हणतात की तुम्ही, सुतीक्ष्ण म्हणतात रामांना की तुम्ही इथेच राहा. कुठे राहायचं तुम्ही हा प्रश्न विचारताय, तुम्ही इथेच राहा, पण इथे मृगांचा जरा जास्त त्रास आहे. कारण पहा काय. आणि मग राम तो जो आपण जो म्हणतो ना, जी हिंट आहे, जो क्ल्यू आहे, तो क्ल्यू घेऊन राम म्हणतात ठीक आहे, तुमच्या आश्रमात कोणाला मारायचं नाही, कारण हे सगळे अरण्य आहे, म्हणजे तिथे मारायचं नसतं, हिंसा करायची नसते मृगांची. म्हणून ते म्हणतात ठीक आहे, मग मी जरा अजून बाकीचे आश्रम बघून परत इथे येईन. आणि राम एक एक ठिकाणी, कधी काही आश्रमांमध्ये 4 महिने, काही आश्रमांमध्ये 10 महिने, काही आश्रमामध्ये 1 वर्ष, असं फिरत 10 वर्ष फिरून परत सुतीक्ष्णांच्या आश्रमामध्ये येतात. 10 वर्ष राम फिरतात. प्रत्येक ठिकाणी चर्चा परत राक्षस विनाशाची आहे. कुठल्या कुठल्या आश्रमामध्ये राक्षसांचे सांगाडे, राक्षसांनी ऋषींना मारलेल्या ऋषींचे सांगाडे दाखवले जातात. आणि ते सगळं बघून रामांना सांगितलं जात आहे की तुम्ही राक्षसांचा विनाश करायला पाहिजे. आणि राम म्हणतात, आणि काही आश्रमांमध्ये ऋषी मुनी विनंती करतात, मग आता राम म्हणतात की तुम्ही मला विनंती नका करू, तुम्ही तर मला आदेश दिला पाहिजे. मी तुमचा राजा आहे आणि मी तुमचं रक्षण जरूर करीन. राम हळूहळू हे दायित्व राक्षसांना मारण्याचं घेतात, पण राक्षस रामाच्या वाटेस जात नाहीत. कारण मारीत सुबाहू ला मारलेलं आहे माहित आहे, कदाचित म्हणून असेल, कदाचित राक्षसांचा जोर जिथे तिथे राम पोचलेच नाहीये, किंवा राम सतत आश्रमांमध्ये आणि ऋषींच्या तपानी सुरक्षित असतील म्हणून असेल, काय माहित नाही. राक्षस त्यांच्या वाटे जात नाही. 10 वर्ष फिरून राम परत, आणि त्याच्या आधीच फिरलेलं म्हणजे ऑलमोस्ट 12 वर्ष होत आली आहेत, राम परत सुतीक्ष्णांच्या आश्रमामध्ये येतात आणि सुतीक्ष्णांना म्हणतात की आता मी अगस्त्यांच्या आश्रमामध्ये जातो. ते म्हणतात ठीक आहे, आजच तुम्ही निघा. अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये येतात. अगस्त्य ऋषी पण रामाला परत मंत्र देतात रावण वधासाठी, शस्त्र देतात. हे सगळं झाल्यानंतर राम अगस्त्य ऋषींना विचारतात की मला तुम्ही असं स्थान सांगा की जिथे फक्त आम्हीच राहू. आणि वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी लिहितात आहे की अगस्त्य हसून म्हणतात की रामा, मला माहित आहे तुझी इथे राहायची इच्छा असूनही तू हा प्रश्न का विचारतोय हे मला माहित आहे, तुझा अभिप्राय मी जाणून आहे. तुला जे काम करायचं आहे त्यासाठी तू पंचवटीत जाऊन राहणं आवश्यक आहे. आणि आत्ता प्रथम म्हणजे जवळजवळ 11-12 वर्षांनंतर राम आता स्पष्ट झालेत की रावणांचा वध, राक्षसांचा वध मला करायचा आहे, आणि त्यासाठी मला त्यांच्या जिथे त्यांचा प्रखर फिरणं आहे त्या भूमीमध्ये गेलं पाहिजे. आता त्यांच्याबरोबर कोणी ऋषी मुनी नाहीत, फक्त राम लक्ष्मण सीता हे तिथे पोचतात. पंचवटीमध्ये कुटीचं निर्माण होतं, तिघ राहतात आहेत, आणि अशा वेळी बस काही जास्त दिवस गेले नाहीत पंचवटीत, आणि शूर्पणखा रामाला भेटायला येते, रामाला बघते आणि म्हणून बोलायला येते. परस्पर परिचय आधी होतो, जी पद्धत आहे. राम परिचय देतात, ते शूर्पणखेचा परिचय विचारतात. जसा शूर्पणखेचा परिचय होतो की शूर्पणखा सांगते मी रावणाची बहीण, राम तिला प्रभोग करतात. हे वाचण्यासारखं आहे. राम जे कधी खोटं बोलत नाही, तरी ते 2 खोटं बोललेत म्हणजे आपल्या दृष्टीने, पण ते खोटं नाहीये. ते काय आहे ते आपण नंतर बघू. याच्यातलं 1 खोटं आत्ता बोलतात. ते जेव्हा शूर्पणखा म्हणते की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, ते म्हणतात की माझ्याशी लग्न करून काय उपयोग, माझ्या भावाशी कर, माझी तर ऑलरेडी माझं लग्न झालं आहे, आणि म्हणून माझा भाऊ जो अकृतदारा आहे म्हणजे ज्याच्याजवळ पत्नी नाही, याचा एक अर्थ असाही असू शकतो की ज्याची पत्नी इथे नाही, पण त्याचा असाही अर्थ आहे की ज्याच्याकडे पत्नी नाही, त्याच्याशी तू कर, तरच उपयोग आहे, आणि म्हणून ती तिथे जाते. राम, रामांचा हा स्वभाव नाही, ते उगीचच कोणाला प्रभोग करणारे नाही, विनोद करणारे नाहीत, आणि तरीही ते इथे शूर्पणखेची थोडी थट्टा करतात, आणि त्याच्यातनं शूर्पणखा चवताळते, ती सीतेला खाण्यासाठी म्हणून धावते, आणि म्हणून राम लगेच सांगतात लक्ष्मणाला हिचं नाक आणि कान काप. त्यांनी तिला मारून टाकलं असतं तरी शूर्पणखा गायब झाली एवढंच झालं असतं, पण तेवढं करायचं नव्हतं, खरं दूषणांना परत आणायचं होतं. आणि म्हणून या शूर्पणखेचे नाक आणि कान कापले जातात. शूर्पणखा आपल्या भावांकडे जाते, खरं दूषणाकडे त्यांना सांगते, आणि खरं दूषण युद्ध करण्यासाठी येतात. तेव्हा जे युद्ध होतं, त्या युद्धामध्ये राम जे बोलतात ते महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की तुम्ही ऋषी मुनींना जो त्रास दिलाय त्यामुळे तुम्ही वध्य झाले आहात, आणि म्हणून तुम्हाला मारणं हे माझं कर्तव्य आहे. कारण अकारण मारायचं नाही हा जो धर्म आहे ना, त्या ते धर्म जाणून रामांचं हे वचन आहे. दुसरं राम म्हणतात की आज तुमचा हा जो मी वध करीन तो तुम्ही ज्या ज्या महर्षींना मारलाय ते स्वर्गामध्ये रथामध्ये बसून ते आज तुमचा वध बघून तृप्त होतील. हा आपला स्वभाव आहे जो आज आपण विसरलाय की जर आम्हाला मारल्या गेलं तर वी शॅल अवेंज दिस डेथ. तुम्हाला माहित आहे ज्या मुंबईमध्ये जे झालं भयानक कांड, आणि त्याच्यामध्ये ज्या जू पुजाऱ्याला मारलं गेलं रबाईला, जेव्हा त्याचं शरीर तिकडे घेऊन गेले आणि जेव्हा त्याचं दफन झालं, त्या दफनाच्या वेळी जे गाणं लावलं होतं ते हे गाणं होतं, वी शॅल अवेंज युअर डेथ. आमच्या पुजाऱ्याला मारलं गेलं, आम्ही नक्कीच याचा बदला घेऊ, कारण आमचं रक्त हे काही वाया जाण्यासाठी नाही आहे. आणि इथे रामांची ही भाषा आहे. आणि खरं दूषण आणि 14,000 राक्षसांना मारल्यानंतर अगस्त्य ऋषींना समोर करून सारे महर्षी भेटायला येतात. आणि अगस्त्य ऋषी स्पष्टपणे हे रामाला सांगतात की आत्तापर्यंत साऱ्या महर्षींनी तू हे काम करावं म्हणूनच प्रयत्न करून 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 तुला इथे आणलं. कारण आता खरं दूषण गेल्यावर जे रावणाचे हस्तक होते, आता ते गेल्यावर रावण येणं भागच आहे, रावण येणारच आहे आणि रावणाचा वध होणार आहे. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा रावणाचा वध होत असतो तेव्हा सुद्धा अगदी शेवटची वेळ आहे, तेव्हाही रावण मरत नाहीये, परत अगस्त्य ऋषी येऊन त्याला आठवण देतात, तू विसरला तो बाण, तो मंत्र, आणि तू या रावणाचा वध कर. आणि या रावणाच्या वधाच्या आधी आपल्याला माहित आहे की इंद्र इतके दिवस पाठवत नाही. जेव्हा रावणाचा एक 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 करून सगळेजण मराय लागतात, इंद्रजीत मरतो, आणि सगळ्यात शेवटी जेव्हा रावण सुद्धा एक दिवशी हारतो आणि राम त्याला परत पाठवतो ताजा तवाना होऊन ये, त्याच्या दुसऱ्या दिवशी इंद्र रामाला रथ देतो. म्हणजे देव सुद्धा प्रबळांनाच मदत करतात, दुर्बळांना करत नाही. जेव्हा त्यांचा इंद्राचा विश्वास आला की राम जिंकू शकतो, तेव्हा दैव अनुकूल झालं, रथ मिळाला. पण ऋषी जे असतात ते सज्जनांना सक्रिय करतात, प्रयोजनासाठी सिद्ध करतात, त्यांना प्रबळ करतात आणि मग दैव अनुकूल होतं. म्हणून ऋषी कार्य हे मूलभूत. फक्त ईश्वराची प्रार्थना करून ईश्वर आपल्याला सहाय्य करणार नाही, तर आपल्याला निस्वार्थी व्हावं लागेल. जसे हे अनेक ऋषी होते यांनी आपली तपश्चर्या पणाला लावली, जसे हे अनेक ऋषींनी एकमेकांशी सतत संवाद संपर्क ठेवून रामाला त्यांनी प्रस्थापित केलं, प्रतिष्ठित केलं, त्यांनी आपला स्वार्थ समोर ठेवला नाही. रावणाला कोणी हरवलं नाही असं नाही, रावणाला बलिराजानी हरवलं, रावणाला कार्तिकेय तो हा होता ना हाय राजा सहस्रार्जुन त्यांनी हरवलं, वालीनी हरवलं, पण प्रत्येकाने आपला स्वार्थ बघितला. बलीनी हरवलं, रावणाचे वडील जाऊन याचना केली माझ्या मुलाला सोडून दे. सहस्रार्जुन हय्याकडे तशीच प्रार्थना केली माझ्या मुलाला सोडून दे. वालीनी त्याच्याशी मित्रता केली म्हणजे मला समस्या नाही, त्यांनी फक्त स्वतःपुरतं बघितलं. स्वतःपुरतं बघितलं की असुरांचा प्रभाव वाढतो, स्वार्थी झालं की असुरांचा प्रभाव वाढतो. आणि तो प्रभाव जर कमी करायचा असेल तर ऋषींसारखं निस्वार्थी व्हावं लागेल, ऋषींसारखं श्रेयाच्या शोधात श्रेयाचाच विचार न करता श्रेय घेणारे दुसरे कोणी असतील पण आपली सारी ताकद निस्वार्थपणे या व्यक्तीच्या पाठीमागे, कारण ती योग्य आहे अशी लावली पाहिजे आणि अत्यंत धैर्याने हे कार्य केलं पाहिजे. असं ऋषी जेव्हा कार्य करतात तेव्हा सज्जन हे सक्रिय होतात, ते प्रयोजन पूर्ण होतात, ते प्रबळ होतात, आणि ते प्रबळ झाले की दैव अनुकूल होतं आणि मग धर्मसंस्थापना होते, साधूंचं रक्षण होतं. अशी ही धर्मसंस्थापना या देशांमध्ये ऋषींनी सतत केलेली आहे. आणि असा हा ऋषी योजनेनुसार श्री रामांनी ऋषी योजना पूर्णपणे साकार केली आहे, आपल्या सामर्थ्याने अत्यंत निस्वार्थतेने कशी केली ते आपण उद्या बघू की त्यांनी कसं अत्यंत निस्वार्थ होऊन सगळं दुःख स्वतःकडे घेऊन रामांनी ऋषींची योजना साकार केली, त्यांचे ते उपकरण झाले. असं हे देवनिर्मितम देशम ऋषी निर्मितम राष्ट्रम. म्हणून आपल्याला जर आजही समाजात राम हवा असेल तर अनेक ऋषींना संघटित प्रयास करावे लागतील, निस्वार्थी होऊन आपल्याला काम करावं लागेल, धैर्याने काम करावं लागेल, आपला तप दुसऱ्यांच्या पाठीमागे उभं करावं लागेल. असं जेव्हा आपण करू तेव्हा जरूर निश्चितच आजही असुर विनाश होईल आणि हे राष्ट्र परत आपल्या शक्तीनी पुढे जाईल, आपलं जे नियत कार्य आहे ते कार्य पूर्ण करेल. तर या पवित्र पर्वामध्ये रामनवमीच्या आपण श्रीरामांकडे हीच प्रार्थना करू की आमच्यामध्येही हे ऋषी कार्य करण्याची शक्ती येऊ दे. आम्ही ही ऋषींची संतान म्हणून आमचा हा जो जन्म आहे तो सार्थ करू दे आणि निस्वार्थपणे तप सामर्थ्यांनी धैर्याने कृतिशीलतेने असे धर्माचं रक्षण करणारे अनेक या समाजामध्ये उभं जरूर आम्ही करू दे अशी राम श्रीरामचरणी प्रार्थना करून अनेक आपल्या ऋषींच्या चरणी महर्षींच्या चरणी प्रार्थना करून आजचं हे दुसरं प्रवचन समाप्त करूया.
आपणा सर्वांना मंत्रमुग्ध करणारं निवेदिताताईंचं प्रवचन आपण आता नुकतंच ऐकलं, ऋषी निर्मितम राष्ट्रम. आता यानंतर उद्याच्या कार्यक्रमाची सूचना, उद्या सकाळी 5:30 अभिषेक आहे, त्याच्यामध्ये श्रुती सप्रे पूजा करणारे पौरोहित्य निलिमा पाठक, त्यानंतर